1549 शहाजी राजांची सुटका करवली. स्वराज्य विस्तार चालू असताना आपण जिथे फतेह खानाला थेट लढाईत हरवले होते तिथे आदिलशहाच्या कैदेत असलेल्या महाराजांच्या वडिलांना
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू.